कलस 1:24 पासून पुढं आज आपण थोडं काही एक दोन जे शास्त्रभाग आहेत ते पटकन पुढं जाऊ, कारण आपल्याला खोट्या शिक्षणासंगी कसं डील करायचं आहे, त्याबद्दल वागायचं आहे, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. तर आपण प्रार्थना करू आणि सुरुवात करूया. हे आमच्या देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरंच आज सकाळी आम्ही त्या जहाजाचं उदाहरण जे ऐकलेलं आहे, किती सुंदर आहे की ती जहाज जरी डगमत आहे पण ती जहाजामध्ये कितीतरी महान शक्ती आहे आमच्या स्वतःपेक्षा, आणि त्या जहाजामधून उतरून त्या बर्फाळ पाण्यामधून देवापा स्वतः त्या देशापर्यंत जाणं किती मूर्खताचं आहे. आणि तसंच हे गलतीचे लोक ख्रिस्तामध्ये सुरुवात करून त्या जहाजाची सुखरूपता सोडून त्यांना मोह होत होता की खाली उतरून आम्ही स्वतःच्या कर्माने स्वतःच्या ध्येयाच्या शक्तीने देवापा त्या शेवटपर्यंत पोहोचू शकतो. पण पुन्हा एकदा तू आज आम्हाला आठवण करून दिली की जर का ती सुरुवातच त्या ख्रिस्तरूपी जहाजामध्ये सुरुवात झालेली आहे विश्वासाने, तर आम्ही तुझ्याकडं पाहून ही धाव संपवायला पाहिजे. आणि तुझ्यामध्येच पूर्ण सामर्थ्य, तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही जेव्हा जगतो तेव्हा देवापा आम्ही सुखरूपपणे त्या तटाकडं पोहोचू. आणि बाकी सर्व मार्ग आणि त्या जहाजाला ढकलणं पण किती मूर्खतेचं बाब आहे. आणि देवापा कितीतरी वेळेस आम्ही ख्रिस्त त्याला त्याच्यामध्ये आम्हाला काय मिळालेलं आहे आणि त्याच्यामधलं सामर्थ्य विसरून जातो देवापा, आणि स्वतः ती जहाज ढकलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवापा आम्हाला ह्या गोष्टीपासून राख. आणि तुझ्या वचनाकडं आज येत असताना देवापा आम्ही विशेष करून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य मार्गदर्शन मागतो देवापा, आणि विशेष करून ख्रिस्ताकडं पाहण्याचा महान असा विश्वास देवापा आणि ख्रिस्तामध्ये जगण्याची कृपा आज आम्ही मागतो. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणतो आहे, आमेन. तर इथं कलशामध्ये पावलाने त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि येशू कोण आहे ह्याची आठवण पण त्यांना केलेली आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की तो अदृश्य देवाची प्रतिरूप आहे, तो निर्मितीवर श्रेष्ठ आहे आणि नवी निर्मितीमध्ये पण श्रेष्ठ आहे. आणि तेवढंच नव्हे तर पाऊल त्यांना सांगतो की येशूने आपल्या महान दैवत्व त्याच्यामध्ये वस्ती करत होतं आणि तरी त्यांनी शरीर धारण केलं आणि त्या रक्ताद्वारे, त्या शरीर बलिदानाद्वारे, त्या मरणाद्वारे आपला समेट घडवून आणलेला आहे. मग हे सगळं बोलत असताना तो त्यांना इशारा पण देतो 23 वचनामध्ये की ही सुवार्तेची आशा तुम्ही सोडू नका. हे खोटे शिक्षक तुम्हाला या सुवार्तेच्या आशेपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्ही ही सुवार्तेची आशा सोडू नका. मग आपण पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये पण 6 वचनात तो सुवार्तेबद्दल सांगतो आणि ह्या पूर्ण सेक्शन शास्त्रवाचा एंडिंग परत त्यांना आठवण करून देतो की जे काय तुमची सुरुवात सुंदर झालेली होती आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला ख्रिस्ताची आठवण करून दिली, तो कोण आहे, त्याच्यामध्ये आपला कसा समेट झाला, तर मग ही सुवार्तेची आशा तुम्ही सोडू नका. म्हणजे खोट्या युगामध्ये जगत असताना आपल्याला स्वतःला, आपल्या आत्म्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी वारंवार ह्या ट्रॅकवर आपण राहायला पाहिजे आणि आपल्या लोकांना ठेवायला पाहिजे सतत. येशू कोण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे, सुवार्तेची आशा काय आणि सुवार्तेचं रहस्य. मग आता 24 वचनापासून आपण थोडंसं पटकन जाऊ, कारण मला अजून एक फार सुंदर वचन आहे तिकडं जायचं आहे. इथं पाऊल आता त्याचा वैयक्तिक अनुभव त्याद्वारे त्यांना पुन्हा एकदा रिमाइंड करू इच्छितो. आता पाऊलाला त्यांनी भेटलेले नाही आहेत, त्यांची पाऊलाने मंडळी ह्याची सुरुवात केलेली नाही आहे, तरी 24 वचनापासून तो म्हणतो, तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपून दिला त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. तर पाऊल 23 वचनामध्ये पण म्हणतो की ही सुवार्ता ह्याचा मी सेवक झालेलो आहे. आणि मग आता अजून त्याच्या सेवकाईबद्दल तो आपल्याला आठवण करून देणार आहे. तर इथं एक प्रश्न उद्भवतो की ख्रिस्ताच्या दुःखामध्ये जे अजून उरलेलं होतं ते मी पूर्ण करत आहे, ह्याचा अर्थ काय, ख्रिस्ताचं दुःख सहन तारणासाठी अपुरं होतं का? कोणत्या दुःखाबद्दल बोलत आहे पाऊल? तारणाच्या दुःखाबद्दल बोलत नाही, पण आता ख्रिस्त तर आपल्यामध्ये नाही, तो वर घेतला गेलेला आहे, पण जग अजूनही त्याचा तिरस्कार आणि द्वेष करतं. आणि जगाला जेव्हा ख्रिस्ताची वार्ता जाते तेव्हा ते जे अविश्वासणारे आहेत ते द्वेष करतात ह्या शिक्षणाचा. पण त्यांना ख्रिस्त दिसत नाही, पण कोण दिसतो अगोदर? आत्ता पृथ्वीवर देवाचे सेवक दिसतात, कारण ते प्रामुख्याने पुढं सगळीकडे दिसतात. आणि म्हणून पाऊल त्या नात्याने म्हणत आहे की ख्रिस्ताचं जे दुःख सहन, म्हणजे ज्याची सुवार्ता, त्याची सुवार्ता जशी जशी पुढं चाललेली आहे, तर मी भोगत आहे तुमच्यासाठी, कारण मी पुढं आहे मंडळीच्या पुढं ह्या युद्धामध्ये किंवा ह्या शर्यतीमध्ये मी पुढं आहे देवाचा प्रेषित या नात्याने, आणि मी सहन करत आहे. आणि तो म्हणत आहे की देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला त्याच्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. तर इथं पुन्हा तो आठवण करून देत आहे ह्या मंडळाला की खरा संदेश देवाने आम्हाला दिलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही दुःख सहन करतोय. तर मग हे खोटे शिक्षक, त्यांनी कुठं दुःख सहन केलेलं आहे? मग ते खरे का आम्ही खरं? ते त्यांच्या मनाने खोटं शिक्षण त्यांनी उत्पन्न केलेलं आहे आणि त्याच्यासाठी काही दुःख सहन नाही. उलट त्यांचे मोठे मोठे जमाव असतात. पण जे खरे सेवक आहे, आम्हाला देवापासून हा कारभार मिळालेला आहे, देवापासून हे मेसेज मिळालेलं आहे, आणि त्या मेसेजला आम्ही विश्वासू राहतो, आणि म्हणून आम्हाला दुःख सहन आहे. तर इथं पण हे सिद्ध करून देतं त्यांना, कारण आपल्याला जर काही पत्र आलं मग आपण विचार करणार ना, अरे देवाने खरंच ह्या माणसाचं परिवर्तन केलं आणि त्याला सुवार्ता सोपवली, आणि त्या सुवार्तेसाठी तो दुःख सहन आणि मरायला पण टेकलेला आहे, बंदिवान आहे सध्या. तर एकतर तो वेडा असेल चक्रम, किंवा खरंच त्याला असं काही प्राप्त झालेलं आहे आणि त्याला ते सोडायचं नाही शेवटपर्यंत. जो कारभार, जो संदेश, त्याचं जीवन त्याला बदललेलं आहे, त्यांनी भरलेलं आहे संदेशाने, ते इतकं रिअल आणि ते विश्वास योग्य आहे, म्हणूनच तो तुरुंगात आहे, दुःख सहन करतोय. तर मग आम्ही ह्या खोट्या शिक्षकांचा जो आत्ता उत्पन्न झालेला, मनुष्याच्या मनातून उत्पन्न झालेला विचार, ते का स्वीकारावे? तर मला वाटतं पाऊल ह्या शास्त्रभागात, एक दोन शास्त्रभागामध्ये त्याचं वैयक्तिक जीवन, त्याची वैयक्तिक सेवा आणि जे काही गुज देवाने त्याला प्रगट केलं, हे ह्याची आठवण त्यांना करून देते ह्या नात्याने की ते खंबीर राहतील आणि ते विचार करतील, नाही देवाचे सेवक आपल्यासाठी एवढे झिजत आहेत म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये सत्य आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये सत्य नाही. तर हे मनात घेऊन आपण पटकन हे शास्त्रभाग बघूया.
हा,
तुमच्यासाठी मी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जे मंडळी आहे तिच्यासाठी भरून काढत आहे.
क्लेशातले उरले सुरले म्हणजे क्लेशातले जे उरले आहे ते मी आता देहाने त्याच्या शरीर जी मंडळी आहे तिच्यासाठी भरून काढत आहे.
माझ्या स्टडी प्रमाणे मी कि कुणासाठी तो दुःख सहन करत आहे पाऊल? मंडळी. आणि मंडळी हे कुणाचं शरीर आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि तुम्हाला आठवल की पाऊल जेव्हा स्वतः शौल होता आणि तो मंडळीचा छळ करत होता, तेव्हा प्रभूची वाणी आली आणि प्रभू प्रगट झाला आणि तो असा म्हटला का प्रभू की शौला शौला तू माझ्या मंडळीचा छळ का करतोस, असं म्हटलं का? नाही, माझा शरीर म्हणजे येशूच्या नजरेमध्ये ते माझं शरीर आहे आणि त्यांना इजा पोहोचली तर मला इजा होत आहे. तर इतकं ते सखोलचं नातं आहे. पण पाऊल म्हणत आहे की अजून काही क्लेश, अजून काही बाकी आहेत, कारण येशू स्वतः म्हटला की बरोबर बरोबर ख्रिस्ताचे क्लेशातले काही उरले सुरले. तर जर का आपण म्हटलं की तारणदायी दुखण्यामध्ये काही उणीव होती तर मग आपलं तारण शुअर आहे का? नाही. पण येशू म्हटला समाप्त झालेलं आहे क्रूसावर. म्हणजे तारणाचे जे क्लेश आणि दुःख सहन जे होतं, म्हणजे देवाचा क्रोध घेताना, ते पूर्ण येशूने घेतलेलं आहे. पण ह्या मंडळीच्या विस्तारामध्ये नवीन नवीन ठिकाणी जाताना जे क्लेश बाकी आहेत, जे येशू म्हटलेलं आहे की मी तुमचा धनी आणि धन्यालाच असं वागवलेलं आहे तर शिष्यांना कसं वागवणार, तर अपेक्षित आहेत जशी जशी त्याची सुवार्ता जाणार आहे ही सुवार्ता जगाच्या विपरीत आहे. जगाचं सगळं टीचिंग सत्य शेवटी काय म्हणतं की तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवा, नाहीतर गुरु, नाहीतर ह्या मानवी कल्पनेवर भरोसा ठेवा किंवा अनुभवावर विश्वास ठेवा आणि ह्याच्यावर त्याच्यावर त्याच्यावर किंवा तुझे तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तुमचे सत्कर्म करून. पण आपलंच जे टीचिंग आहे ते म्हणतंय की आपली धार्मिकता ही घाणेरड्या चिन्हांसारखी, फक्त ते येशू एक नाव स्वर्गामध्ये पृथ्वीवर पृथ्वीखाली असं एकच नाव दिलं आहे. जगाची प्रवृत्ती कशी आहे की सगळंच घेऊन आपण चालायला पाहिजे, ऑल रोड्स लीड टू रोम. तर त्या हेतूने मग जग काय आपला द्वेष करतात की नाही हे म्हणतात की आमच्यामध्येच. हे जॉन मॅकआर्थर वगैरे एक CNN चा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे जगातले लीडर ते प्रगट होतात आणि त्यांची इंटरव्ह्यू घेतली जाते. आपलं कसं नाही का असे बसलेले असतात पॅनल डिस्कशन, आणि मग तो जो माणूस आहे ना तो यहुदी बॅकग्राऊंडचा आहे पण तो काही मानत नाही येऊन, लॅरी किंग म्हणून एकदम डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारतो. तर तेव्हा जॉन मॅकआर्थरला बोलवलं होतं. मग अजून एकदा एका दुसऱ्या वेळेस जोएल ओल्स्टीन माहिती आहे ना तुम्हाला, जोएल ओल्स्टीन त्याला बोलवलं होतं. आणि मग एक कॅथलिक फादर, मग दुसरं जगिक नास्तिक वगैरे असे बोलवतात. आणि मग ख्रिसमसच्या वेळेस ख्रिस्ताबद्दल नाही का, तर बाकीचे लोक सगळे म्हणतात की नाही हे ख्रिसमसचा आत्मा हा आपण ह्याच्याकडून शिकायला पाहिजे की एकमेकांवर प्रेम करायला पाहिजे, असं जनरल संदेश. पण मॅकआर्थरला विचारलं ना, मग सरळ सरळ ते म्हणतात देवाने पृथ्वीमध्ये प्रवेश केला हा आणि तो आपल्यासाठी मरण्यासाठी, कारण आपल्यामध्ये काही क्षमता नव्हती आणि ख्रिसमस म्हणजे त्याच्या मृत्यूची आठवण, त्याच्या पुनरुत्थानाची. सत्य शेवटी तो त्याच्यासाठी आला आणि तोच एक तारणार आहे. ते ओकेजन घेतात आणि जगाला CNN वर सांगून टाकतात. मग बाकीचे लगेच मग हे होतात की नाही 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 ते असं नाही तसं नाही तसं नाही, आपण गिफ्ट एकमेकांना देतो आणि मग सगळ्यांना सामील करायला पाहिजे असं तसं तसं. तर जे सुवार्तेचं किंवा ख्रुसाचं जे अडखळ्याने ते जग काढू पाहतं. पण पाऊल वगैरे म्हणायचा की मला दुसरं काहीही तुम्हामध्ये जाणायचं नाही, पदस्तंभावर खेळायला ख्रिस्त. तर जगाला तो मेसेज नाही आहे, कारण मानवाला नमवणारा तो मेसेज, कारण माझ्यामध्ये क्षमताच नाही मला भग्न होऊन ख्रिस्तावर भिस्त टाकायची आणि तोच मला घेऊन जाईल तिथपर्यंत. तर हे जगाला आवडत नाही, कारण आपण जो आहे मानवी स्वभाव जो आहे Jeremiah 17 प्रमाणे तो आपल्या देहावर बाहूवर भरोसा ठेवतो की नाही माझ्यामध्ये आई क्षमता. नाहीतर निकदेमासारखं जे काय मी आयुष्यभर कमवलो ते काय तुम्ही आता मला गुड बाय म्हणायला होता का, काय मी एवढे कमिट्यांमध्ये बसलेलो आहे, मी एवढे ह्याच्यामध्ये आणि एवढं काय काम केलेलं आहे, एवढे दानधर्म केलेलं आहे. तुम्ही म्हणताय की नाही नव्याने जन्मल्यापासून विश्वासाद्वारे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश. तर हे जगाला आवडत नाही शिक्षण, आणि म्हणून ते जे जग आहे ते ह्या शरीराविरुद्ध उठतं आणि त्या शरीरामध्ये त्यांना नेते पहिले दिसतात. आणि त्या हेतूने पाऊल त्यांना सांगत आहे की तुम्ही सुखरूप आहात पण आम्ही जे लीडर लोक आहोत आम्ही आता तुरुंगात आहोत आणि हे तुमच्यासाठी तुमच्यासाठी. आणि मग तो पुढे राहतो आणि म्हणतो की का मी काही चक्रम आहे का तो हे सगळं सहन करण्यासाठी, नाही देवाने मला कारभार दिलेला आहे म्हणून मी हे करत आहे. म्हणजे तो सिद्ध करून दाखवतोय स्वतःच्या जीवनातून की माझी मिनिस्ट्री रिअल आहे, ही सुवार्ता रिअल आहे, खरी आहे. उगाच मनुष्य कथा असते तर मी कशाला उगाच ह्या तुरुंगात बसलेला असतो. तर तो म्हणतो की हे मला दिलेलं आहे. 26 वचनात तो म्हणतो की हे रहस्य मला मिळालेलं आहे 25 वचनात. आणि ते रहस्य काय, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे, ते हे वचन होय. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा, आता हे रहस्य आहे बरं का, गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. तर पाऊल म्हणत आहे मला सेवकाई दिलेली आहे आणि रहस्य सोपून दिलेलं आहे आणि ते रहस्य जे आहे त्याची संपत्ती फार अफाड आहे आणि मला ते कुठं गाजवायचं आहे, परराष्ट्रांमध्ये. आणि किती इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की पाऊल जो आहे तो परुषी बॅकग्राऊंडचा आणि त्याचं कितीतरी आवेश होता की आमचा यहुदीपणा हा बन्यामन वंशाचा सुंता झालेला असं 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 किती तो अगोदर बडाई मारायचा. नियमशास्त्राच्या दृष्टीने बाहेरून पाहिलं तर तुम्ही माझ्यामध्ये काहीच कॅच करू शकणार नाही वगैरे वगैरे, आणि इतका आवेश होता त्याचा यहुदीपणासाठी. पण त्याच व्यक्तीला देवाने कुणासाठी निवडलेलं आहे, परराष्ट्रीयांमध्ये जाऊन त्यांना पेत्राला जे आहे ते यहुद्यांमध्येच काम दिलं देवाने. पण मग अगोदरच्या मंडळीने मान्य केलं आणि त्यांना समजलं की आम्ही जी सुवार्ता आमच्या यहुदी देशांमध्ये सांगतोय, पाऊल जो आहे दूर दूर जाऊन तीच सुवार्ता सांगत आहे. आणि तो हे गुज हे फार श्रीमंतीचं गुज आहे. कदाचित आपल्या बँक बॅलन्समध्ये एवढा पैसा आज नसेल, पण ही संपत्ती देवाच्या सेवकांना सोपवून दिलेली आहे. हा खजिना, हा कारभारीपणा, म्हणजे आपल्याला देवाला अकाउंट द्यायचं आहे एक दिवशी. आणि हा जो खजिना आहे, पाऊल म्हणतो दुसऱ्या करिंथमध्ये की मातीच्या भांडारामध्ये सोपवलं, म्हणजे आपलं शरीर जे आहे ते कमकुवत आहे, पण हे एवढा अनंतकालिक खजिना आपल्यामध्ये सोपवलेला आहे. आणि त्या खजिन्याचा योग्य वापर म्हणजे योग्य प्रकारे आपल्याला शिकवायचं आहे, योग्य लोकांना द्यायचं आहे आणि मंडळी बांधायची या खजिन्याद्वारे. आणि तो खजिना आणि त्या ते रहस्य जे अगोदर अंधुक होतं, काय अंधुक होतं की परराष्ट्रीय लोकांच्या बद्दल काय आहे देवाचा प्लॅन. म्हणजे देवाने होय अब्रामाला सांगितलं त्याच्या बीजाद्वारे अखिल पृथ्वीला आशीर्वाद भेटल वगैरे, आणि मग देवाने इतिहासामध्ये पण दाखवून दिलं की निनवे शहर तिथं योनाला पाठवलं. ह्या यहुदी लोकांना वाटायचं आम्हालाच आहे, आम्हालाच सुनता आहे, आम्हीच देवाचे लोक, आम्हीच सगळं. पण वारंवार देव दाखवत आहे, मग ती राहाब जी वेशा आहे तिला पण मग इस्रायलच्या लोकांमध्ये विश्वासाने देवाने आणलं. तर एक हळूहळू देव हिंट देत होता की सत्य शेवटी नाही तुमच्यासाठी नाही आहे, हे पूर्ण जगाला ही वार्ता आणि हे वारसा ख्रिस्तामधून पूर्ण जगाला मिळणार आहे. पण ते कसं होणार, कधी होणार, ह्याबद्दल हे जे संदेश ते पण होते ते पुढं पाहत होते, ते लिहिताना पण पेचात म्हणजे प्रश्नात पडायचे की ह्या गोष्टी होणार तरी कसा. बघा तुम्ही रोमकरासपत्र याचा 13वा अध्याय, तिथं देवाची योजना आपल्याला कशी समजते. पाऊल जो आहे तो जुन्या करारातून बरेचसे कोटेशन काढतो आणि आपल्यासमोर, सॉरी 11वा अध्याय आणि 25व्यापासून पुढं बघा. बंधुजन हो, रोम करासपत्र 11वा आणि 25व्यापासून. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशता कोडगे झाले आहेत. ह्या रीतीने सर्व इस्रायल लोकांची तारण होईल. शास्त्रात असे लिहिले, मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करेल. ते नाही का जुन्या करारातले जे वचन आहेत तो ते सांगतो की परराष्ट्रीयांना पण प्रकाश असा होईल. 9:25 पुढं तिथं असं लिहिलं आहे, तो होशायच्या पुस्तकात हेही म्हणतो की जे माझे लोक नव्हते त्यांना मी आपले लोक म्हणेन आणि जी प्रिय नाही तिला मी प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते तेथे त्यांनी जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येतील. यशाई इस्रायलविषयी असे पुकारतो की जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्र वाळूसारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल, कारण प्रभू आपले वचन अटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल. त्याप्रमाणे यशायाने पूर्वी म्हटले, जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नाही तर सदोमासारखी आपली गत असतो झालो असतो व गमोरासारखं बनलो असतो. 15वा अध्याय आणि 9व्या वचनापासून कोणतरी वाचक 15:9 पुढं.
देवाच्या सत्याकरता ख्रिस्त संता झालेल्या लोकांचा सेवक झाला, असे की पूर्वजच दिलेले अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे. शास्त्रात असे लिहिले आहे की म्हणून परराष्ट्रामध्ये मी तुझे स्तवन करेन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन. परराष्ट्रियांना त्याच्या प्रजेबरोबर जय जयकार करा असे तो पुन्हा म्हणतो. सर्व परराष्ट्रीयांवर परमेश्वराचे स्तवन करा, आणि सर्व लोक त्याचे स्तवन करत असेही तो पुन्हा म्हणतो. आणखी यशा म्हणतो, ईशाचा अंतर फुटेल, तो परराष्ट्रीयवर अधिकार करावा उभा राहील, त्याच्यावर परराष्ट्रीय आशक्त होती.
Yes.
आकाशाचा देव विश्वास पुण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंद आनंदाने व शांतीने भरत अशा कटकटी तुम्हाला पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने
तर इथं आपल्याला पाहायला मिळतं. पावलाला पण हे समजलेलं आहे की नाही, देवाची योजना काय होती, परराष्ट्रीयांसाठी होती. मग पुढचा प्रश्न असा उद्भवतो की ओके, परराष्ट्रीयांना देवाला आपले यहुदी इतर लोक, आपण पण त्याच्यामध्ये मोडतो, म्हणजे आपले त्या काळामध्ये आपण पण देवाच्या कराराचे परके, म्हणजे आपले पूर्वज 2000 वर्षापूर्वी, आपण आता आपल्याला ख्रिश्चियन बॅकग्राऊंड मधले आपल्याला वाटतं, पण आपले जे पूर्वज होते ते परराष्ट्रीय, त्यांच्यासाठी आणि त्यांना काय वाटायचं की आम्हासाठीच आहे, आम्हीच अब्राहमचे वंशज, नाही का? येशूला पण एकदा म्हटलं की नाही नाही, आम्ही अब्राहमचे वंशज आहोत, तर त्यांना तो अभिमान होता. पण इथं पाऊल म्हणतोय की ही संपत्ती मला दिलेली आहे आणि विशेष करून देवाची योजना आहे की परराष्ट्रीयांमध्ये मी हे गाजवावं. तुम्हाला माहित आहे की प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाऊल व बार्नबस ह्यांना माझ्यासाठी वेगळं करा असा आत्म्याची मार्गदर्शन त्या मंडळीला आलं होतं. आणि मग ते निघाले आणि सगळीकडं जिथं जिथं ख्रिस्त गाजवला गेलेला नव्हता, पाऊल म्हणतो, तिथं मला जाऊन ख्रिस्त, म्हणजे कुणाच्या दुसऱ्या फाउंडेशनवर मला जाऊन काम करायचं नाही. त्याची जी मिनिस्ट्री होती की प्रेषित या नात्याने तो जिथं जिथं गाजवला गेलेला नाही, म्हणजे तो प्रेषित या नात्याने त्याच्यामध्ये सुवार्तिक, शिक्षक, बोधक हे सगळे त्याला विपुल असे दान देवाने दिलेले होते. पण एनिवेज, तो काय काय गुज त्याला प्रगट झालेले त्याकडे लक्ष देऊया. आणि ते गुज म्हणजे काय आहे, कलसय 2:2 पहिल्या अध्यायामध्ये शेवटी 27 वचन, गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. बरं, आता आपण पूर्ण पुस्तक वाचलं. खोटे शिक्षक काय म्हणत होते की नाही, तुम्ही हे शब्बात, तुम्ही हे सण वार हे पाळले तर देवासमोर परिपूर्ण होणार. पण गुज काय प्रगट झालेला आहे की गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. तर हीच आठवण त्यांना करून देत आहे की ह्या खोट्या शिक्षणा बळी पडू नका. का? कारण तुम्हाला असं बी ग्रेड स्टेटस दिलेलं नाही, द्वितीय श्रेणी देवाच्या नजरेत दिलेली नाही. जसा देवाने अभिवचन केलं होतं की मी माझ्या लोकांमध्ये येऊन वस्ती करत, जुन्या करारामध्ये तो मंडपात वस्ती करायचा, छावणीमध्ये असायची, मग बाकी सगळ्या लोकांची छावणी आजूबाजूला असायची. पण त्याहून सखोल अशी वस्ती देवाची येणार होती, आम्हा बरोबर देव, इमॅन्युएल. आणि मग नव्या करारामध्ये अजून आपल्याला प्रगट होतं की त्याचा आत्मा येऊन तुम्हामध्ये वस्ती करणार, ह्या दिवसासाठी ते वाट पाहत होते. यशयाच्या पुस्तकात वगैरे की आत्म्याचं जे जले फुटतील, म्हणजे आत्मा येऊन वस्ती करणार एका स्पेशल रीतीने, विशेष रीतीने देवाच्या लोकांमध्ये. मग ह्या लोकांना अजून मग अगोदरच्या मंडळीमध्ये प्रश्न होता की हा आत्मा जे आशीर्वाद पेंटिकॉस्टचा फक्त आमच्यासाठी, म्हणून त्यांनी मग पेत्राला घेऱ्यात घेतलं. तो 10व्या अध्यायात कोर्नेलियसच्या घरी जातो. त्या काळामध्ये त्यांच्या वाडवडल्यांच्या परंपरेनुसार आपण आपल्या घरातच जेवण करायला पाहिजे, आपल्यासाठीच सगळं एल्लेनी लोकांच्या घरी जायचं नाही. पण तिथं देवाला 3 वेळेस आठवण करून द्यायला लागली पेत्राला, म्हणजे इतका त्याच्यामध्ये पण तो राष्ट्रीय अभिमान होता की 3र्या वेळेस तो म्हणतो ठीक आहे, देव म्हणतो उठ आणि हे खा. तो म्हणतोय की अशुद्ध मी कधीच खाल्लेलं नाही. मग देवाला सांगायचं आहे की आता मी जे शुद्ध मानले तू अशुद्ध. मग लगेच त्या क्षणी ते तिकडचे लोक येतात कोर्नेलियसच्या घरातून. मग तो जातो आणि त्यांची इतकी तयारी झालेली असते की येशू कोण आहे हे सांगता सांगता देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरतो आणि त्यांना पण पेंटेकॉस्टचे आशीर्वाद मिळतात. म्हणजे त्यांना पण देव आपल्यामध्ये विश्वासाद्वारे, ख्रिस्ताद्वारे येऊन वस्ती करल, हृदयात झरे फुटतील उफळत्या पाण्याचे, हे आशीर्वाद त्यांना पण मिळतात. मग लगेच ते लोक म्हणतात की तू का गेला त्यांच्या घरी जेवायला पेत्रा, तू आपल्या वाडवडांची परंपरा मोडली. पण पेत्र म्हणतो देवानेच मला सांगितलं तर मी काय करू. आणि मग पेत्र त्यांना सांगतोय की जसे आपले हृदय विश्वासाने देवाने साफ केले तसे मी वार्ता सांगता सांगता त्यांचे पण हृदय, जो अनुभव आपल्याला आला कन्फर्म करण्यासाठी की देवाच्या ह्या आशीर्वादांच्या युगामध्ये या नव्या करारामध्ये आपण आलोय, पेंटेक म्हणजे तो आत्म्यातलं जीवन आपल्याला आलं तसं आत्म्यातलं जीवन त्यांनाही आलंय, देवाने तिथं काहीही भेदभाव केला नाही. तर इथं जर का आपण मनन केलं की ख्रिस्त तुमच्या जवळ पण नाही म्हटलेलं आहे, गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे तो ते रहस्य आहे. म्हणजे किती सांगण्यासारखं, किती गुड न्यूज आहे आपल्याला लोकांसाठी. माहिती आहे का आपल्या भारतीय सुवार्थिकाला दोन प्रकारच्या गुड न्यूज आहेत, एक म्हणजे येशू आपल्याला पापापासून तारतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे येशूमध्ये आपल्याला सगळा भेदभाव जो आहे तो नष्ट होतो. उच्च पैसे असलेले खालचे पैसे असलेला ग्रुप, कास्टचा ग्रुप आपल्यामध्ये पण ते लागू होतं ना त्या काळामध्ये पण, तेव्हा तरणावाड्याचा आम्ही यहुदी श्रेष्ठ म्हणून पेत्र पण एक दिवशी ह्यामध्ये अडकला. लीडर या नात्याने काय झालं की अगोदर तो हेल्लेनी जे विश्वासणारे आहेत आपल्यासारखे परराष्ट्रीय, आपण थोडी यहुदी बॅकग्राऊंडचे, त्यांच्या सांगती मस्त जेवत वगैरे होता आणि मग तिकडून आले यहुदी बॅकग्राऊंडचे लोक, मग लगेच ह्यांच्या संगती जेवण सोडून मग तो त्यांच्या संगती बसायला लागला. मग पावलाने त्याची कान उघाडणी केली पेत्राची. कॅथलिक लोक भेटले तर त्यांना सांगा, ते म्हणतात की पेत्र पहिला पोप होता, त्याच्या मुखातून जे काही निघतं ते देवाची ख्रिस्ताचा जो प्रतिनिधित्व आहे त्याचं पृथ्वीवर. पण पाऊल त्याची कान उघाडणी करतो पेत्राची आणि म्हणतोय की आपण तो नियमशास्त्र कधीही पूर्ण पाळू शकलो नाही. हे हेल्लेनी तर बाहेरचेच, त्यांनी ते त्यांना माहीत पण नाही तो नियमशास्त्र एवढा डिटेलमध्ये, पण आपल्याला माहीत असून आपण कधी पाळू शकलो नाही आणि देवाने विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान गणलं तर मग त्यांना का आपण अपेक्षा करायला पाहिजे, हे खाऊ नका ते खाऊ नका ते खा ते खाऊ नका. तर इथं जर का हे आपल्याला समजलं की गौरवाची आशा ख्रिस्त आपल्यामध्ये, ख्रिस्त आपल्यामध्ये कसं त्याच्या आत्म्याद्वारे तो आपल्यामध्ये वस्ती करतो आणि त्याचा आत्मा ही गॅरंटी आहे. त्या काळामध्ये ते ॲनिव्हर्सरी म्हणजे आपलं एंगेजमेंट, लग्नाची एंगेजमेंटच्या वेळेस ती रिंग द्यायची आणि ती जी रिंग आहे ती जणू काही गॅरंटी होतं का आता ती वधूसारखं त्या रिंगकडे पाहिजे की 6 महिन्यांनी मला माझा वर मिळेल म्हणून गॅरंटी असायची. त्या रिंगकडे पाहून पाहून ती वाट पाहायची. तसं मंडळी जी आहे ज्यांना ज्यांना आत्मा प्राप्त झालेला आहे, रोमकरसपत्र 8 लिहिले की जर का येशूला ह्या आत्म्याच्या महान सामर्थ्याने देवाने येशूला मृत्यूतून उठवलं तर जे जे ख्रिस्तामध्ये आहेत ते पण उठवले जाते. तर आत्मा ही गॅरंटी आहे की आपलं पुनरुत्थान होणार, ख्रिस्तामध्ये आपलं पुनरुत्थान होणार. तर इथं पाऊल म्हणत आहे की गौरवाची आशा तुम्हामध्ये, म्हणजे सगळी गॅरंटी ख्रिस्त तुम्हामध्ये, तर मग ही गौरवाची आशा कोण काढू शकेल तुमच्यापासून? ख्रिस्त तुम्हामध्ये तर मग गौरवाची आशा कोण काढू शकतो? आता ती ट्रेन आहे, ट्रेनमध्ये आपण बसलोय, पण ते रेल्वे मिनिस्टर जर का त्या ट्रेनमध्ये आपल्या संगती बसला असेल तर आपण एकदम दुविधा मनस्थितीमध्ये असणार का, ही जाईल का बॉम्बेला जाईल का दिल्लीला जाईल का, काय प्लॅन चेंज होईल? आपण त्या रेल्वे मिनिस्टरकडे बघू, अरे तो आहे आपल्या ट्रेनमध्ये, म्हणजे हे लोक बरोबर आपल्याला ट्रेन तिथपर्यंत घेऊन जाईल. तसंच ख्रिस्त ज्या ज्या विश्वासणाऱ्यामध्ये आहे, विश्वासाद्वारे त्याला आत्मा प्राप्त झालेला आहे आणि आत्म्यामधलं जीवन जर का अनुभवलेलं आहे आपण, आत्म्यामधलं जीवन म्हणजे काय? देहाविरुद्धचा झगडा. देह जे आहे आपल्याला स्वतःवर भरोसा ठेव, प्रार्थना दे सोडून देवाचं वचन कशाला, आपण असंच रिलॅक्स करून स्वतःवर भरोसा ठेवून हे पवित्रीकरण वगैरे. पण आत्म्यामधलं जीवन म्हणजे आत्मा नेहमी आपल्याला पवित्रीकरणाकडं, ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, त्याचं वचन किती वाचलं तरी माझी तृप्ती होत नाही, अजून पाहिजे मला ख्रिस्त त्याच्या वचनातला, तर पवित्रीकरणाकडं नेत असतो, त्याला म्हणतात आत्म्यामधलं जीवन. तर ज्यांना ज्यांना अनुभव आला आहे त्यांना आत्मा प्राप्त झालेला आहे, ज्यांना ज्यांना आत्मा प्राप्त झाला आहे तर गौरवाची आशा गॅरंटीड आहे त्यांना. आमेन, आमेन. तर हे जर का असेल, पाऊल म्हणतोय गौरवाची आशा गॅरंटीड असेल ख्रिस्त तुम्हामध्ये, तर मग हे काय दुसरं काय काय लागतं आहे आपल्याला? बाकीचे जे खोटे शिक्षक घेऊन येत होते सण वार देहदंडन आणि हे सगळं, हे कशाला पाहिजे? सॅटरडे मदर काय जायनला या कुठं सिओन, सिओनला या, तिथंच तारण आहे. तो म्हणायचं ख्रिस्त माझ्यामध्ये, अजून काय मला गरज आहे. तर पाऊल त्यांना त्याची आठवण करत आहे की माझी सेवा काय पहा, माझे दुखणे पहा, मला जे काय रहस्य दिलेलं आहे ते पहा. 28 वचन, आम्ही त्याची घोषणा करतो. आता जर काय एवढं सगळं आम्हाला मिळालेलं आहे तर मग आम्ही दुसऱ्याची घोषणा का करावी. आम्ही त्याची घोषणा करतो. 28 वचन, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण असे उभे करावे. तर आपल्याला सेवकाईचा पदार्थ पण मिळालेला आहे. काय घोषणा करायची? आम्ही त्याची घोषणा करतो. आणि जर का आपण ज्ञानामध्ये कमी असू तर आपल्याला देवाला ज्ञान माळायचं आहे. देवा, मला ख्रिस्त गाजवायचं आहे पण मला माझे लोकांची लोकांपर्यंत तो कसा गाजवायचा असं ज्ञान पाहिजे. मग देव आपल्याला ते पण देतो. आणि तेवढंच नव्हे तर प्रत्येकाला एकाईलाही सोडायचं नाही, सगळ्यांनाही ख्रिस्त केंद्रित शिक्षण द्यायचं, इशारा द्यायचा, बोध करायचा. आणि काय ध्येय आपल्या मनामध्ये असायला पाहिजे? की ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण असे उभे करावे, ते आपल्या गोल असायला पाहिजे. तर पाऊल म्हणतो एवढी सगळी आम्हाला मिळालेलं आहे तर आम्ही दुसरं का गाजू, दुसरं का गाजू. एवढा मोठा गोल आमच्या मनामध्ये आहे, एवढं मोठं ध्येय दिलं आहे देवाने की तुम्हा सगळ्यांना ख्रिस्तामध्ये परिपक्व करायचं आहे आम्हाला. तर मग ह्या खोट्या शिक्षणाला आम्ही का येऊ देऊ आतमध्ये? 29 वचनात, ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. कारण तुमच्यासाठी, लावदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. पाऊल म्हणतोय मी का सांगतोय तुम्हाला, जरी तुम्ही माझा चेहरा पाहिलेला नाही, मी तुम्हाला माझ्या क्लेशांबद्दल आणि सगळं काही जे मी अनुभवतोय त्याबद्दल मी सांगतोय, जेणेकरीन तुमच्या मनामध्ये मला हे होताना पाहेल की तुम्हाला आश्वासन मिळेल, तुम्ही बांधले जाल एकत्र रीतीने. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे असं काय काय लोक म्हणतात की मी TV माझी आत्मिक उन्नती करून घेईल घरी घरी बसून, पण इथं पाहिलं का 2 वचनामध्ये, हे परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे. त्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या, प्रेमाने त्यांची एकमेकांशी बांधले जावे. हा जो शब्द आहे तो म्हणजे ते नाही का बाई लोक ते हे करतात, विणकाम करतात, ते कसे एक धागे मग दिसतात का आपल्याला, सेपरेट सेपरेट दिसतात का, कितीतरी ते एकमेकांसंगती निगडीत होतात. तर पाऊल म्हणतोय की तसं प्रेमामध्ये आपण निगडीत होऊ आणि ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी. म्हणजे रिलेशनशिप आहे. मी एकटं राहून मी जिवंत कोळसा राहू शकत नाही जास्त काळ. आपल्याला एकमेकांची सहभागिता पाहिजे आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्या परिस्थितीमध्ये अजून आपली ज्ञानाची व भयाची आणि देवामधली वाढ होते. कारण पास्टर वगैरे शिकवत आहेत पण मग एकमेकांच्या प्रार्थना ऐकून आपल्याला उत्तेजन मिळतं, एकमेकांच्या साक्षी ऐकून एकमेकां कसे वाढतायत प्रभूमध्ये ते पाहून पण आपल्याला उत्तेजन होतं, अरे आपण पण वाढायला पाहिजे. हा व्यक्ती माझ्यानंतर आला, 1 त्याची मॅच्युरिटी बघा 2 तर एकमेकांमध्ये राहून पण प्रेमाचे निगडीत संबंध असून पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. आणि त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. तर इथं आज तुम्हाला वाटतं का अजून काय डिस्कशन ह्याच्याबद्दल करू शकतो आपण? आपल्याला वाटतं की आपल्या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये की संतगणाचे परिश्रम जे आहेत ते व्यर्थ आहेत, पण मंडळी जेव्हा हे परिश्रम पाहते तेव्हा त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त होतं. आपल्याला वाटतं नाही नाही उगत कशाला नाही का, ते अजून डिस्करेज होतील की नेत्यांमध्येच एवढे परिश्रम आहे तर आम्हाला किती होणार. पण उलट जेव्हा नेते परिश्रम घेतात त्यांना मग समजतं की अरे हे खरं आहे म्हणून ते परिश्रम घेतात आणि आपण पण प्रेमात राहायला पाहिजे आणि मग आपण पण जे ते श्रम घेत आहेत की आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं आपण ते ज्ञान स्वीकारायला पाहिजे तर त्याचा तसा फायदा होतो आणि पावलाच्या मनामध्ये ते उद्देश आहे. मग ॲक्च्युली आता मला थोडंसं पुढे यायचं होतं आज कारण खरं खोट्या शिक्षणाबद्दल मग तो चौथ्या वचनामध्ये बघा कसं बोलतो. लागवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुमच्या जवळ आहे आणि तुमच्या व्यवस्थितपणावर ख्रिस्तावरील तुमचा विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावले गेलेले रचले जात असलेले तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. तर पुन्हा इथं उपकार स्तुती तो म्हणतो कारण जो उपकार स्तुतीमध्ये जगतो त्याला मग दुसऱ्या गोष्टीची उणीव वाटत नाही कारण मी उपकार स्तुती करत आहे. मी भरलेलो आहे ख्रिस्तामध्ये त्याच्या खजिन्यामध्ये त्याच्या शब्दांनी मी तृप्त झालेलो आहे. मी उपकार स्तुती करतो देवाची ह्या कृपेबद्दल. मग ते लोक सहज सहज बळी पडत नाही. म्हणतो असं म्हणत आहे की हे लागवी भाषणं म्हणजे उगच दुसऱ्या डायरेक्शनला नेणारे शिक्षक शिक्षक जे आहे ह्या शिक्षणापासून आपल्याला दुसऱ्या डायरेक्शननी नेणारी शिक्षण त्यापासून तुम्ही जपा. आणि ते जपण्याची स्ट्रॅटेजी काय देत आहे 6व्या वचनात तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. जे इंजिन जे आहे कारचं जर का एक दोन वर्ष आपण वापरलंच नाही तर तिथं जास्त प्रॉब्लेम होतात. पण जे इंजिन नियमितपणे सर्व्हिस होऊन नियमितपणे चालू ठेवलं जात आहे त्याच्यामध्ये कमी प्रॉब्लेम होतो. बरोबर की नाही? तसंच पाऊल म्हणते जर का तुम्ही ख्रिस्त येशूला स्वीकारला तर त्याच्यामध्ये तुम्ही चालत राहा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. ह्या सगळ्या गोष्टींवर मनन करत राहा आणि मुळावलेले आणि जसं काय देवाने तुम्हाला स्थिर केलेलं आहे ख्रिस्तामध्ये गाडलेलं आहे ख्रिस्तामध्ये तुम्हाला उभं केलेलं आहे दृढ केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चाला. जे शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही चाला आणि निरंतर उपकार स्तुती करत राहा. तर इथं आपण स्वतःच्या जीवनासाठी आणि आपल्या लोकांच्या जर का आपल्याला सावध राहायचं आहे शेवटपर्यंत आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत तर ज्या टीचिंगमध्ये आपण ख्रिस्तामध्ये आलो हा जो आहे बिल्डिंगचा शब्द आहे मुळावले गेलेले रचले जात गेलेले आणि हे सगळं देवाची क्रिया आहे ख्रिस्तामध्ये. ज्या टीचिंगमुळं आपण ख्रिस्तामध्ये आलो ज्याच्यामुळं देवाने आपल्याला मूळ दिलं ज्याच्यामध्ये आपल्याला आकार दिला ज्याच्यामध्ये आपल्याला धरून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण चाललं पाहिजे. दुसरं कोणतरी असं म्हटलेलं आहे की बायबलबद्दल कोणतरी असं म्हटलं की मला काहीतरी नवीन प्राप्त झालेलं आहे तिथं लगेच आपण जागृत व्हायला पाहिजे. नवीन कारण हे पुस्तक आहे 2000 वर्षापासून संतगण जे आहेत ह्याचा अभ्यास करत आहेत आणि देवभिरू लोक आहेत त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी कितीतरी शोधून काढलेलं आहे. तर नाही नाही ह्या सगळ्यांपेक्षा मला काहीतरी नवीन सापडलेलं आहे मग आपण सावध राहायला पाहिजे. नवीन पण त्याच्या विरोधाभासात कुणीतरी असं म्हटलेलं आहे की हेच जे शिक्षण आहे तेच मला देत राहा त्याची मला आठवण करत राहा त्याच्यामध्ये सुखरूपता आहे. बरं ते सोडून आता आपण पुढं 8व्या वचनापर्यंत जाऊ कारण तिकडं मला फार सुंदर अशा गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला. लागवी भाषण एक मिनिट बघतो मी दुसऱ्या अध्यायामध्ये. बरोबर इथं पण ह्याच्यामध्ये असलेलं आहे की लागवी भाषण म्हणजे असे लोक येतात गोड गोड बोलून किंवा असं काय गुंडाळतात. हां हां अमित शहाणे आणि असं काही शब्द प्रयोग करतात की आपण कन्फ्यूज होऊन जातो. असं काही वचनं दाखवतील किंवा बरोबर बरोबर हा बरोबर बरोबर कारण त्या लोकांनी मग मॉर्मॉनचं पुस्तक आणलं, तर आपल्याला माहिती आहे बायबलच्या बाहेर पण काय काय लोक बायबलमधलेच वचनं इतकं फिरवू शकतात. येशू म्हटला की नाही का, ह्या दगडावर एकही दगड राहणार नाही मंदिराच्या ह्याच्यामध्ये असं होईल. पण कधी कधी आपण शब्द प्रयोग पण अशा रीतीने करतो, म्हणजे येशूला तिकडे सांगायचं आहे की पूर्ण उद्ध्वस्त होईल मंदिर, पण मग ते दगड शोधायला लागलेत, एक दगड आहे का तिकडं, दुसरा दगड, मग त्यांना काहीतरी बाहेरची जी भिंत आहे तिथं एक भिंत थोडासा हिस्सा अजून होता, मग ते घेतलेलं आहे. म्हणत आहे की मग ते एका ह्याच्याने म्हणतात की तो नबी आहे, पण दुसऱ्या ह्याच्याने म्हणतात की बघा त्याचं जे आहे ते भविष्य जे वाणी आहे ती पूर्ण झालेली नाही. पण येशूला काय सांगायचं आहे तिकडं की हे मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त होणार, आणि तसं झालं, तसं झालं, त्याकडं ते लक्ष देत नाही. पण ते अशा प्रकारे जे शब्द प्रयोग किंवा ह्याच्याकडे न बघता त्यांच्या तर लागवी भाषण ॲक्च्युली असं आहे की
प्रभावी रीतीनं बोलून
प्रभावी बरोबर प्रभाव पाडू शकतात ते त्यांच्या वचनाद्वारे, मग प्रभाव पाडतात. मी त्या जेव्हा विटनेस एक म्हातारी व्यक्ती होते आमच्या घरी, ते आलेले होते आमच्या एका मेंबरच्या घरी. मी ॲक्च्युली मेंबर लोकांना शिकवलं होतं की ह्यांना घरात घ्यायचं नाही वगैरे वगैरे, पण कसे हे मेंबर लोक नवीन विश्वासात आलेले, त्यांना वाटलं की आता आम्हाला एवढं शिकवलेलं आहे मग आपण ह्यांच्या संगती हे करू शकतो, वादविवाद करू शकतो. तर लगेच मग काही वेळानंतर फोन आला, पास्टर तुम्ही या म्हणे, काय काय शिकवायला लागलेत. मग मी गेलो तिकडं, मग त्यांच्याबद्दल थोडंसं माहिती असलेलं बरं आहे. ते म्हणतात की पवित्र आत्मा जो आहे तो शक्ती आहे आणि तो व्यक्ती नाही, म्हणजे थर्ड पर्सन नाही आहे तो, शक्ती आहे. तर मी म्हटलं की तुम्ही म्हणताय त्यांचं स्टार्ट असं झालं की आपण सगळ्यांनी देवाचं राज्य बांधायला पाहिजे, मग ह्याला कोण डिसअग्री होऊ शकतं का, कोण त्याचा विरोध करू शकतो? मग ख्रिस्ती घरामध्ये पण म्हणतील की होय आपण सगळ्यांनी देवाचं राज्य बांधायला पाहिजे, तर मग ते पण सगळे ॲग्री झाले नाही का, होय आपण देवाचं राज्य बांधायला पाहिजे, मग आपण एकजूट रीतीने प्रयास केला पाहिजे. होय मग एकजूट रीतीने प्रयास, त्याच्यामध्ये काय वाईट बोललं? तर असं त्यांचं चालू होतं. मग ते डायरेक्ट असं सांगत नाही, म्हणजे शब्द प्रयोग असे करत मग त्यांच्या मुद्द्याकडे येतात. तर मी म्हटलं ठीक आहे, ते सगळं राहून द्या, हे राज्य कुणाबद्दल आहे? देवाचं राज्य, मग येशूचं राज्य आहे का? हां बरं, येशूचं तुमचं म्हणणं आहे काय आणि आमचं म्हणणं काय येशूबद्दल? बरं आत्म्याबद्दल तुमचं म्हणणं आहे काय आणि आमचं म्हणणं? आत्मा शक्ती आहे म्हणे. तर कशाहून शक्ती? कारण तो पेंटेकॉस्टच्या दिवशी ओतला गेला. आता व्यक्तीला ओतलं जाऊ शकतो का? व्यक्ती ओतला जाऊ शकतो का? तर तो शक्ती आहे. तर मी म्हटलं पण आत्मा खिन्न होऊ शकतो, दुखावला जाऊ शकतो, ईर्षेने पेटतो, आत्मा मार्गदर्शन करतो, आत्मा प्रेषितांच्या कृत्यात बोलला ह्यांना माझ्या सेवेसाठी, मग हे सगळे शक्तीचे गुणवैशिष्ट्य आहेत का व्यक्तीचे गुणवैशिष्ट्य? नाही 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 नाही, ते इतके ट्रेन असतात ना की आता त्याला समजलं की आता एवढे वचनं काढले. नाही नाही नाही, पण ते परत इकडं आणायचं आम्हाला की तो त्या दिवशी ओतला गेला, ओतला गेला. आम्ही म्हटलं ठीक आहे, ते वचन सोडून हे आम्ही एवढे पाच वचन तुम्हाला देतोय, त्याच्याबद्दल काय की तो व्यक्ती आहे? नाही नाही, पण तो ओतला गेला, ओतला गेला. मग त्यांना असं ट्रेनिंग दिलेलं आहे की बाकीच्यांनी चार पाच सहा वचनं दिले की आपलं जे वचन आहे दुर्मिळ वचन ते धरून ठेवायचं, ते सोडायचं नाही कधी. तर अशा प्रकारे
हां,
की तो शक्ती आहे, व्यक्ती कसा ओतला जाऊ शकतो? तो शक्ती आहे म्हणे. तर ठीक आहे म्हटलं, आणि मग येशू बद्दल काय मत आहे?
जुन्या करारात पवित्र आत्म्याचा वर्षा होईल, पवित्र आत्म्याचा वर्षा
होय,
वर्षाव याचा अर्थ काय?
तेच म्हणतायत ना, ते वर्षाव झाला आणि व्यक्तीचा वर्षाव होत नाही ना, तर शक्ती आहे तो, देवाची शक्ती. तर अशा प्रकारे ते एक शब्द घेऊन त्याचा प्रभाव पाडू
म्हणजे
विपुल रीतीने देण्यात येईल,
भरलेलं आहे
बरोबर,
म्हणजे वर्षा.
हे बायबलचं म्हणजे कधी कधी बायबल जे आहे असं अशा प्रकारचं लँग्वेज वापरू शकतो. उदाहरणार्थ की हे रानातले जे झाड आहेत ते आनंदाने टाळ्या वाजवतील असं लिहिलं, टाळ्या म्हणजे गजर का, हा तर मग आपण काही काही लोक म्हणतात त्याच्याबद्दल पण म्हणतील, हे तुमचं बायबल काय म्हणतं, आपल्याला माहिती आहे की झाडांना हात नसतात ते कसं गजर, पण ती भाषा तशी वापरलेली आहे जणू काय आपल्याला समजते काव्यात्मक भाषा वापरलेली आहे ती, त्याचं गजर होईल मग, हा जीवन बरोबर जिवंत पात्र, तर अशी भाषा वापरलेली बायबलमध्ये, आपण नाही म्हणत की असं नाही आहे म्हणून, पण ते काय करतात अशा प्रकारे मग प्रभाव पाडू इच्छितात। मग येशूबद्दल आम्ही म्हटलं की आम्ही मानतो की येशू त्रैक्यातला दुसरा सभासद आहे, तो पिता पुत्र, पुत्र म्हणजे घडवलेला नाही, पित्याचेच गुणवैशिष्ट्य म्हणजे दैवपणाचे गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये अनादिकालापासून, जसं जर पिता आहे तर येशू पण अनादिकालापासून, नाही नाही म्हणे कलसेमध्ये बघा त्याला काय म्हटलेलं आहे, सृष्टीवर काय आपण काल पाहिलं उत्पत्तीत ज्येष्ठ म्हटलेलं आहे, उत्पत्तीत म्हटलेलं आहे ज्येष्ठ, तर आम्ही म्हटलं मग खालचे वचन बघा, नाही 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 उत्पत्तीत त्यांना शिकवलेलं आहे की तिथंच अडकून राहायचं दुसरीकडे, त्यांना माहिती आहे की बा खाली काय लिहिलं, तर अशा प्रकारे ते प्रभाव पाडू इच्छितात, वचनं सांगतात की नाही तुम्ही अजून परिपूर्ण नाही म्हणून। मी ज्या मंडळीतून बाहेर आलो ती मंडळी साऊथमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, मग त्यांचे बाहेर देशी परदेशी पण हे खूप चर्चेस झालेले आहेत, तर ती मंडळी ना जर का नवीन व्यक्ती आला चर्चमध्ये तर त्या नवीन व्यक्तीला कसं बोलायचे की ब्रदर देव तुमच्यासंग ती बोलला का, तिथं स्टार्ट असायचे, म्हणजे तुमचं तारण झालं आहे का, किंवा प्रभूमध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले, आपण असं विचारतो ना, ते म्हणतात देव तुमच्यासंग ती बोलला का, तर जे वेगळ्या मंडळाचे आहेत ना त्यांना लगेच मग काहीतरी असं शॉक होतो, नाही म्हणे आमच्या सगळ्यांसाठी देव बोललेला आहे, देव बोललेला आहे, देव बोललेला आहे, मग ते शिकवायला लागतात की जर का देवाने तुमच्यासाठी बोलायचं आहे तर तुम्ही ही फॉर्म्युला जो आहे तो पाळायला पाहिजे, मग त्यांना रानात पाठवतात, मग सगळ्या पापांची लिस्ट करायला होतात आत्तापर्यंत जी केलेली आहे, सगळे देवासमोर रडून याकोबासारखं 3 दिवस, पावलासारखं 3 दिवस, याकोबासारखं रात्रभर झुंज करायची, सगळे पाप कबूल करायचे, आणि मग ते सगळे कबूल केल्यावर आणि मग सगळा जर का मी कुणाला दुखवलेलं आहे, मग ट्रेनचं तिकीट घेतलं नसल, मग ते सगळं परत केल्यानंतर मग देव तुमच्यासंग ती बोलल, तर मग एका प्रकारे काय झालेलं आहे, तुम्ही सांगा मला हे योग्य आहे का नाही बायबल प्रमाणे, मी तुमच्यावर लागवी भाषण करतो, आता तुम्ही सांगा, तुम्ही माझ्या चर्चमध्ये नवीन आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो असं की देव तुमच्या संगती बोलला का, नाही नाही ब्रदर देव ना आमच्या संगती, मी आता त्यांची रोल ते आहे, पण काय देव आमच्यासंग ते वैयक्तिक तो बोललेला आहे, आणि कसं आहे बायबल पण सांगतं ना की तुमचे पाप हे माझ्या मध्ये आडनिंग निर्माण झाले, म्हणून काय करायचं तुम्ही आमच्या फाउंडरला देवाने प्रकट केलेलं आहे की सगळे जोपर्यंत तुम्ही कन्फेस करत नाही तुमचे आणि सगळं काय तुमचं जीवन जे पूर्ण नीटनीटकं करत नाही तोपर्यंत देव तुमच्या संगती खिन्न राहणार, पडला का प्रवाह ते वचन वापरतात। मग अजून एक हे वापरायचे की ते 4 जे हृदयाचे चित्र आहेत ना, हा मग ते असे त्यांच्या चर्चेसमध्ये लावायचे, तर पहिले हृदय बरोबर ठीक आहे सैतान ते येऊन घेरावून घेतो, मग दुसरं हृदय जे आहे ते सगळे दगड आहेत ना, तर त्यांनी त्याचं काय भाषांतर केलं होतं की ते जे सगळे दगड आहेत त्या हृदयामध्ये ते सगळे पापांची लिस्ट जसं पाऊल देतो व्यविचार जार कर्म चोऱ्या खून खोटं बोलणं हे सगळे आहेत, आणि जोपर्यंत हे दगड तुम्ही काढले नाही तुमच्या हृदयामध्ये तोपर्यंत आत्मा बाहेर त्या हार्टच्या बाहेर त्यांनी दाखवलं होतं, आत्मा क्रॉस बायबल सगळं बाहेर तुम्ही अंधारातच आहात, मग आपल्याला कसा लगेच प्रभाव पाडायला लागतो, अरे बाप रे एवढे सगळे दगड आहेत माझे कितीक वर्षाचे दगड आहेत, मग लगेच मग ते प्रभाव पाडायला लागतो, मग कुठे चटई ब्रदर नेहमी जातो रानात नाही का, अहो नाही नाही तुम्ही उपास तापास करून पावला आणि कसं देवाला तीन दिवस रात्र बर. ऍक्च्युली ना हे जे दाखले आहेत
नाही नाही आपण आता तो कसा पेरणी करणारा पेरणाराला गेला पेरणी पेरायला गेला आणि त्यानं प्लॅनिंग नाही केलं योजना नाही केली आणि त्यानं बी टाकून
गेलं
भेटलं त्यानं पण एक बी असं काही पडलं तर सुपीक जमिनीत पडलं आणि खडकाळ जमिनीत त्यानं आनंदाने स्वीकारलं म्हणजे खूपच एकदम उतावळा. येशू तुम्ही प्रभू आहे ना मला पण सांगा ना मी पण चालू का पाण्यावर त्यावेळेस तो बुडू लागला. म्हणजे अशा प्रकारचे काही लोक एकदमच आवेशन आहेत
मला तुमचं अनुयायी व्हायचंय. हा येशू म्हणतोय सगळं सोडून ये माझ्या माग मग ते नको
बारीक तोंड केलं निघून गेलं त्याच्याबद्दल त्याचा उद्धार
बरोबर.
म्हणजे अशा पद्धतीच्या पण काही जमीन पण असं काही एक बी पडलं ते सुपीक जमिनीत पडलं आणि फक्त ते हा हळूहळू आलं त्याला पण ते 100 फट 60 फट असं तिकट 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 ते वाढत
म्हणजे
हळूवारपणे वाढलं.
बरोबर.
चुकीचं व्यक्ती कसं म्हणू शकतो
की नाही नाही मी एक तुम्हाला सांगतो जे दाखले आहेत त्याबद्दल आपण जागृत राहायला पाहिजे. कारण माझ्या अगोदरच्या मंडळी पण दाखल्याचे सगळे सिक्सर मारले होते. एक उदाहरण म्हणजे असं दाखले जे आहेत मोस्टली 99% येशूला एक मुद्दा त्याच्यातून बाहेर काढायचा आहे एक मुद्दा बाहेर काढायचा आहे पण आपल्या भारतीय ह्याच्यानुसार आपल्याला स्टोरीप्रमाणे बरेचसे लेसन शिकवलेले आहेत नाही का ते पंचतंत्रा वगैरे मग त्याच्यातून आपण मॉरल किंवा नैतिक शिक्षण बाहेर काढतो त्या गोष्टीतून की ते असं करायला पाहिजे तसं करायला तर तसं आज ना ते दाखल्यांचा बरोबर गैरउपयोग होत आहे. तुम्ही बघा लूकमध्ये जेव्हा तिकडं ते हरवलेलं नाणं हरवलेलं मेंढरू हरवलेलं मुलगा त्याच्या अगोदर येशू काय सांगितलं तिकडं लिहिलेलं आहे की परुषी जे आहेत ते नाखुश होते की येशू पापी लोकांना संगती राहतो आणि त्यांना सुवार्ता देत आहे. आणि मग त्या दाखल्याद्वारे येशूला एकच संदेश द्यायचा आहे की जर का तुम्ही असं शोधता आणि असा आनंद करता हा तर देवाला किती आनंद होत असेल की एक पश्चातापी देवाच्या राज्यात
आनंद
बरोबर. तर हे एक मुद्दा देवाला बाहेर काढायचा. तसंच प्रियांनो बऱ्याचशा वेळेस स्वर्गाचं राज्य असं आहे आणि मग तो दाखला सांगतो एक जे बी आहे ते पेरलं गेलं रात्रीतून ते मोठं झालं आणि सगळ्या जग आकाशातल्या पक्ष्यांनी त्याच्यावरून तर देवाला स्वर्गाचं राज्य इतकं महान आहे तर ते आपल्या साध्या भोळ्या भाषेत ह्याचं आपल्याला एक्झाम्पल आपल्याला सांगायचं आहे. त्याचा अर्थ काय की ते बी जे आहे त्याची सुरुवात कशी एकदम लहान रीतीने होते पण ते वाढतं आणि मग कितीतरी पक्षी येऊन त्याच्यावर त्याचा फायदा घेतात. तसंच हे जे स्वर्गाचं राज्य आहे छोट्या रीतीने चालू झालेलं आहे. अब्राहमाला देवाने बोलवलं तुझं जी संतती आहे आणि मग तसं तसं देवाचा प्लॅन पूर्ण होत गेला आणि आता सगळ्या राष्ट्रांना इन्व्हिटेशन आहे. तर अशा प्रकारे एक मुद्दा असतो त्याला तर हे ह्याचा गैरउपयोग केल्यामुळं बरेचसे खोटे शिकतं. मग अजून एक उदाहरण देतो मी की एक मी मेसेज ऐकला की हे जे तीन गोष्टी आहेत हरवलेलं नाणं हरवलेलं काय मेंढरू आणि हरवलेलं तर तो व्यक्ती उभा राहिला आणि म्हटला की आज मी ह्या तीन दाखल्यातून तुम्हाला त्रैक्य कसं दिसतं हे शिकवणार आहे. मग त्या दाखल्यांचा तो उद्देश होता ते हरवलेलं नाणं म्हणतो की ते पवित्र आत्म्याबद्दल आपण तिकडे शिकतो कारण ती बाई तिने झाडलोट केली आणि ते झाडलोट करता करता तिला ते नाणं सापडलं. तिथं आहे का त्या वचनामध्ये कुठं असं दिलेलं आहे का दुसरीकडं कारण आपण सुखरूप असण्यासाठी पूर्ण बायबलमध्ये शोधायला पाहिजे की तसं सेफ आहे का.
आता तिनेही दाखले आपण विचार केला ना तर हे तिनेही दाखल्याचं एकच तारणाबद्दल आहे.
बरोबर.
याच्यामध्ये तारण आहे.
बरोबर.
दुसरं याच्यामध्ये काही गोष्टी नाही.
बरोबर.
म्हणजे तारण कसं होईल.
बरोबर.
हरवलेलं आत्मा प्रभूकडे म्हणून येशू म्हटलं ना मी हरवलेले शोधण्यासाठी जप केला.
बरोबर.
हरवलेले शोधण्यासाठी आणि तारणासाठी.
बरोबर. या तिन्ही याच्यामध्ये तारण आणि तारणाचा आनंद स्वर्गामध्ये कसा होतो जर का असं होत असेल तर तुम्ही परुषी लोक ना खुश का आहात संदर्भामध्ये. एनिवेज तर हे जे हृदयाचं उदाहरण मी दिलं तर इनडायरेक्टली माझं चर्च काय शिकवत होतं, काय लागवी भाषण येत होतं आम्हा सगळ्यांना, काय येत होतं की हे सगळे धोंडे तुम्ही काढायला पाहिजे, मगच देव तुम्हाला स्वीकार. पण सुवार्ता काय सांगतो, शमरोनी स्त्री तिचे 5 नवरे होते आणि 6व्या संगती ते राहत होती. तर येशू म्हटला का तिला, नाही जाऊन तुझं पूर्ण जीवन तुझं तू नीटनिटकं कर, मग मी तुला स्वीकार. ते काय झालं, ते कर्म झाले की कृपा झाली, कर्म झाले. तू नवीन तू 9 वर्षाचे नियम 1 वर्ष पाळून दाखव, मग मी तुला सुवार्ता. जे जिथं आपण आहोत, जे ज्या अंधकारामध्ये आहोत, तिथं आपल्याला भेटते ख्रिस्त प्रगट होतो आत्म्याद्वारे, आणि त्याला कृपा म्हणतात. आजच सकाळी आपण पाहिलं की तुम्ही आत्मा नियमशास्त्राच्या कर्माने तुम्हाला मिळाला की विश्वासाच्या ऐकण्याने तुम्हाला मिळाला. म्हणजे आपली काय होतं, त्या दिवशी देवाने आपलं हृदय जे आहे ते आकर्षिलं, आपण त्या मीटिंगला गेलो आणि विश्वास दिला ऐकण्यासाठी, आणि ऐकण्याद्वारे विश्वास आला आणि तारण झालेलं आहे, ख्रिस्ताकडं आपण धाव घेतलेली. तर बघा, हे कितीतरी स्पिरिच्युअल लँग्वेज, आध्यात्मिक लँग्वेज वापरून हे चित्र दाखवून, दाखले सांगून, पण त्याचा जे आहे गैरअर्थ किंवा कितीतरी प्रभाव आमच्यावर पाडला. कितीतरी वर्ष आम्ही त्या मंडळीमध्ये, मग दर संडेला आम्ही जाऊन पाशादाप करायचो, दर संडेला जे आहे आमचं हृदय शोधायचो, काही वाईट झालं आमच्यावर म्हणजे आम्ही काहीतरी वाईट केलं. म्हणजे देव हा आब्बा बाप्पा या नात्याने आम्ही कधीच पाहिला नाही, कारण ख्रिस्त हे जे नव्या करारातले जे पत्र आहेत ते आम्हाला कधी शिकवायचे नाही. का माहिती का, कारण एका पत्रामध्ये पेत्र म्हणतो की पावलाचे सिद्धांत, पावलाचं टीचिंग कठीण आहे आणि बरेचसे लोक त्याचा दुरुपयोग करतात, म्हणून ते शिकवलेच नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही विचार करा, आम्हाला फक्त जुना करार, देवाने न्याय कसा केला आणि देव कोणाला असंच सोडत नाही, आणि मग आम्हाला असंच सोडून द्यायचे, म्हणजे पोकळीमध्ये सोडून द्यायचे. मग आता तुम्ही देवाकडं कसं जायचं, तुम्हाला रानात जाऊन आयुष्यभर रडायचं आहे का, तुम्हाला काय करायचं, डोकं फोडायचं, आता तुम्ही जीव करा काय करायचं. पण जर का आम्हाला ख्रिस्त प्रगट केला असता की त्याने तुमचा
पण सांगू शकता अधिक आपल्याला प्रभावित करण्यासाठी. येशू पण एकांतवासामध्ये प्रार्थनेला जायचा,
बरोबर,
लोकांना सोडून,
बरोबर.
ते मग आपण का नाही गेलं पाहिजे एकांतवासामध्ये चढून,
बरोबर. आता ते काय करतात की एखादी घटना झालेली आहे ना, त्याच्यामध्ये 2 भाग असतात, ह्याच्यामध्ये पण आपण जागरूक व्हायला पाहिजे. एक डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जी घटना आहे त्याचं विश्लेषण, ती कशी घडली ह्याचं तिकडं वार्ता दिलेली आहे आपल्याला. ह्याचा अर्थ आपण जाऊन तसंच करायला पाहिजे का, नाही कदाचित नाही. का, कारण ती आज्ञा, ती घटना घडत होती. उदाहरणार्थ एलिये आणि एलियशाच्या काळामध्ये ते बालचे 400 त्यांनी जे संदेश ते आहेत त्यांना त्यांनी हाणून पाडलं, तलवारीने त्यांचं पूर्ण कापून टाकलं त्यांना. तर मग हे लॉजिक आपण वापरलं की असं झालंय म्हणून आपण करायला पाहिजे, येशूने 40 दिवस उपवास केले म्हणून आपण करायला पाहिजे. पण कुठं नव्या करारामध्ये दुसरीकडे आपल्याला आज्ञा दिलेली आहे का, पाऊल नकट पेत्राने तरी लिहिलं असतं आपल्याला की नाही तुम्ही तसं केलं पाहिजे, बरोबर. पाऊल पेत्र योहानाने तरी आपल्याला आज्ञा दिली असती की मंडळीने तसं केलं पाहिजे. तर आपल्याकडं बरेचसे ट्रेडिशन आलेत, परंपरा आले, तर आपण जागृत राहायला पाहिजे. तर हे अशा प्रकारे लागवी भाषण येतात. हा खूप महत्वाचं आहे.
40 दिवसाचा लोक उपवास करतात, हे काय ट्रेडिशन मध्ये बोलते का?
हां, मग अँग्लिकन, मग पहिलं कॅथलिक ट्रेडिशन लेंट ते पाळायचे, मग आपलं जे अँग्लिकन चर्च CNI वगैरे ते पहिली मंडळी जे कॅथलिक ह्याच्यातून बाहेर आली, तर तिथं पण त्यांनी बरेचसे त्यांचं तर आता कोणत्या हेतूने ते उपास करतात त्याबद्दल त्यांना शिकवायचं. जर का त्याद्वारे आपल्याला वाटतं की आपण अजून देवासमोर आपली जमेची बाजू धरू शकतो, तर मग ते गलतीसारखं, मग ते चुकीचं झालं ना, कारण देवाने आपल्याला ख्रिस्तात स्वीकारलेलं आहे, आहोत तसो ख्रिस्तामधल्या धार्मिकतेमध्ये स्वीकारलेलं आहे. तर आपण अजून काही म्हणजे त्या आज ते जहाजेचं उदाहरण होतं ना, ते तुम्हाला समजलं का नाही माहीत नाही, ते एका प्रदेशापासून ते बर्फाळ प्रदेशाला जहाजामध्ये चाललेले होते, आणि ती जहाज इतकी का उलाढाया खालत, म्हणजे वर खाली होत होती, त्यांना खूप भीती वाटली. तर ते म्हटले की माझ्या पत्नीला मी जाऊन म्हटलं असतं की मी उतरतो जहाजीच्या मागं जाऊन मी काय माझ्या पायाने असं असं करून जहाजीला ढकलतो तिथपर्यंत. तर किती मूर्खपणाची ती गोष्ट आहे. तसं जर का ख्रिस्ताने पूर्णपणे देवाचा क्रोध आपल्याप्रती शोषलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये आपण मोकळे झालेले आहोत, ख्रिस्तामध्ये आपण स्वीकारलं गेलेलं आहोत देवपिता समजून आब्बा बाप्पा म्हणण्याचा, त्याच्या कुटुंबात स्वीकारलं गेलेलं आहोत, मग ती तशीच बाब झाली ना. त्या क्रूस खांबाला मी थोडा आधार देतो, गुड फ्रायडेला मी फास्टिंग करून येशू माझा तिकडं माझ्यासाठी खेतच आहे, झेलत आहे देवाचा क्रोध, पण मी काय 40 दिवस उपवास करून. त्या हेतूने ते करत असतील की देवासमोर मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी, तर मग ते चुकीचं आहे. पण त्यांना फ्रीली करायचं असेल, हां मला हे 40 दिवस मला वचन अजून त्याच्यावर प्रार्थनेमध्ये करायचं आहे, हां. पण तिथं पण आपण जागृत राहायला पाहिजे, कारण गर्वाचा फार मोह येतो त्या दिवसांमध्ये पण की मी करतो. मग दुसऱ्यांची अपेक्षा केली नाही पाहिजे आपण, कारण पाऊल म्हणतो एकाला सर्व दिवस सारखे आहेत, एकाला एक दिवस वेगळा आहे देवासाठी तो त्या दिवशी. तुम्ही ते स्वतः करा, पण गर्वाने फुगू नका, मग दुसऱ्यांकडे खाली नजरेने पाहू नका, कारण ख्रिस्तामध्ये सगळ्यांना मोकळीच दिली आहे,
कंपल्सरी.
तर हेतू महत्वाचे आहेत का करतो आपण, ते एक्सप्लेन करायला पाहिजे लोकांना. चांगली संधी असू शकते, ते म्हटले ना मला उपवास करायचा आहे, ठीक आहे मग का करायचं आहे, देवाची मान्यता मिळवून घेण्यासाठी. कुणामध्ये मिळालेली आहे आपली मान्यता? त्यांना तुम्ही वचनं दाखवून गॉस्पल सांगू शकता की आपल्याला ख्रिस्तामध्ये देवाने स्वीकारलेलं आहे ह्या गोष्टी करण्याची मान्यतेसाठी. ते मानवाच्या भयातून तसा जो आहे ना तो सक्सेस होत नाही. माझ्या मंडळीमध्ये पण बुधवार आणि शुक्रवार असायचा, पण आम्ही ना काय करायचो की ते फाउंडरने लावून दिलेलं आहे, तर ते त्याला पटलं असेल पण आपल्याला तरी व्हायला पाहिजे ना. तर आम्ही करायचो आणि मग रात्री 12 वगैरे पराठा खायला निघून जायचो. तर देव पण बघत असेल ना, त्याला पण माहिती आहे की आपलं हृदय त्याच्यामध्ये आहे की नाही. तर ॲक्च्युली ती सॅड परिस्थिती आहे, पण काय आता लेमन्स इव्हेंजेलिकल फेलोशिप LEF हां ते आता निघाले बाहेर.
पर्सनल आपण आपल्यामध्ये देवाच्या विचारून किंवा आपलं मार्गदर्शन म्हणजे आपल्या इच्छेनं आणि देवाची इच्छा म्हणजे कोणाकडे जबरदस्ती नाही. मला वाटत नाही बाबा मी माझ्या मला देवाचं सामर्थ्य मिळावं देवामध्ये वचनामध्ये वाटत आणि देवामध्ये वाटत ते ठीक आहे. तुम्ही जर कंपल्सरी नाही तुम्ही आता आम्ही तुमचं तिक बसून नाही आता उपास आहे तुम्ही पण ठेवलाच पाहिजे
अंडर काम करता. तर मग काय करू शकता तुम्ही की देवा उद्या काय येणार आहे फ्रायडे येणार तर ठीक आहे ह्याच्यामध्ये माझी काय हानी तर होणार नाही आता ह्यांनी तसं दिलेलं आहे, पण मला तू योग्य हेतू दे आणि मला एन्जॉयमेंट दे की त्या दिवशी मी काहीतरी नवं वाचल डीपमध्ये तुझ्या संगती स्तुतीगान आणि प्रार्थना करल आणि मला तू ओझ दे आणि एक जॉय खातर मला ते करण्यासाठी तू सहाय्य.
मी पण आता कधी मंडळींना प्रोत्साहित करतो उपास ठेवायचं म्हणजे प्रोत्साहित म्हणजे त्यांना ठेवा म्हणून नाही सांगत, त्यांना सांगतो की कोणाकोणाला उपास ठेवायचा आहे.
व्हॉलंटरी असं
काही जबरदस्ती नाही.
व्हेरी गुड व्हॉलंटरी असं
तुम्ही ठेवा आणि मला सांगा म्हणजे कोण ठेवला मग घेता मला सांगा मला साहेब माझी इच्छा आहे 2 दिवस उपास ठेवायची जबरदस्ती नाही तुमची इच्छा आहे कोणाला सांगू नका की बाबा मी उपास ठेवला मला सांगितलं
हे
नाही म्हणजे 3 दिवस म्हणजे 1 दिवस ठीक आहे मग उपास प्रार्थनेमध्ये तुम्ही काय करणार त्यांना
विचारतो
ते म्हणतात उपास प्रार्थनेमध्ये आम्ही प्रार्थना करणार कोणी म्हणते आम्ही ठेवत नाही ओळखत उपास कारण आम्हाला कामाला जावं लागते ना काम करावं लागते
म्हणून तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला नाही म्हणलं, तुमची इच्छा, तुमची सुखदुःखा जर तुम्ही मनापासून उपास ठेवला असेल तर तुम्ही कितीही काम केलं तर तुम्हाला दम आणि थकावट लागणार नाही. मग काही काही लोक असे उपास ठेवतो, मग ज्यावेळेस साक्षी सांगतात मला काय मी 3 दिवसाचा उपास पकडला, खूप काम केलं, काही थकवाट आला नाही, दमवाट आला नाही आणि देवाने मला काही नवीन गोष्टी शिकवल्या. म्हणजे
बरोबर. आणि त्यांना वचन वाचून प्रार्थना करा, कारण देवाच्या मनोगताप्रमाणे आपण प्रार्थना केली तर अजून उत्तर मिळेल. बरोबर. नाही एमटी ह्याच्याने प्रार्थना केली तर मग हा, तर बायबलच्या पण प्रार्थना देवाच्या स्तुतीने भरून, देव कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलं, स्तुती आराधनेने मग ते विनंत्या सादर करायच्या. तर देव कोण आहे आपल्याला इथंच शिकवतो, आणि त्याची काय आहे योजना आणि कशी त्याची मिशन, मिशनची पण योजना आहे. अजून कितीतरी अतारलेले लोक आहेत, मग त्याचं सगळ्याचा ओझ देव देतो आपण वाचताना. त्याने जगावर प्रीती केलेली, तर त्यांना वाचून हे करण्यासाठी ठीक आहे. आपला हे जो आहे ना छोटासा, मी तुम्हाला थोडी त्याची तेच म्हणते, दुसऱ्या अध्यायामध्ये 8व्या वचनापासून फक्त तो शास्त्रभाग वाचू आणि मग पुढच्या वेळेसाठी मग आपण तयार होऊन येऊया. ख्रिस्ताप्रमाणे नसलेल्या तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञ व पोकळ भूलथापा ह्यांच्या योगे तुम्हाला कोणीही ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाई देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, आणि जो सर्व सत्तेचा व अधिकाराचा मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याच्या ठाई तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसाच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपल्या दैहिक स्वभाव जुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झालेली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलात, आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविले गेला. जे तुम्ही आपल्या अपराधाने व देहस्वभावाच्या सुनतेने न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्याला सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेल्या म्हणजे आपल्या प्रतिकूल असलेल्या विधींचे ऋणपत्रक त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीश व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण अमावस्या किंवा शबात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका, न्याय किंवा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत, शरीर तर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने पुगणाऱ्या कोणाही मनुष्याला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही, त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होत आहे. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेले आहात, तर जगात जगत असलेल्यासारख्यांचे विधींच्या स्वाधीन का होता, म्हणजे हाती धरू नका, चाखू नका, स्पर्श करू नका. अशा प्रकारच्या उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसाच्या आज्ञेचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन होता का होता. ह्याला स्वइच्छेने योजलेले उपासना, लीन व देहदंड ह्यांच्यावरून ज्ञान म्हणतात खरे, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. तर इन शॉर्ट पॉल काय म्हणत आहे की ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केले गेलेले आहात. हे लोक त्यांना यहुदी विधींकडे घेऊन चाललेले होते, आणि यहुदी विधींचा विधी कोणता तर सुनता, ते स्टार्टिंग पॉईंट आहे. तिथं तुम्ही देवाला वेगळे केलेले आहात ह्याचं ते प्रतीक आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टी चाहूल लागते ह्या मंडळीमध्ये, की ते म्हणत असतील हो तुम्ही ह्या बॅकग्राऊंडचे, त्या बॅकग्राऊंड, तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. पण सत्य शेवटी काय आहे की आम्हाला फर्स्ट क्लास आम्ही आहेत, कारण आमची सुनता झालेली. पण पाऊल इथं काय करतोय माहिती आहे का, हे सगळं नष्ट करतो. तो म्हणतोय की खरी सुनता कोणची, हृदयाची का शरीराची? ही जी शरीराची सुनता होती, म्हणजे ते कातडी कापायचे, ती म्हणजे की देवा आम्ही तुझे लोक आहोत, आम्ही तुझ्यावर प्रेम केलं पाहिजे, तुझ्या संगती नाते संबंध ठेवायला पाहिजे. पण इस्रायलला ते जमलं नाही, दैहिक सुंता झाली तरी त्यांना ते जमलं नाही. म्हणून देव म्हटला अनुवादाच्या पुस्तकात 38वा अध्याय की असे दिवस येईल मी तुमच्या हृदयाची संता करेन, मी माझं वचन तुमच्या हृदयावर येईल, म्हणजे हृदयावर कार्य करेल. तिथं व्हायला पाहिजे, तिथून तुम्ही मला माझा देव माना, माझ्यावर प्रेम करा. पण ते आपल्या पापी स्वभावाला शक्य नाही. म्हणून देवाने इथं लिहिले बिना हाताची, म्हणजे ख्रिस्ताची सुंता, म्हणजे ख्रिस्त जो करतो आपल्या हृदयाची सुंता. ती कधी होते तर का, म्हणजे ह्याचा मी फुल 2-3 वेळेस संदेश दिला याच्यावर, माझा आवडता शास्त्र भाग. ती सुंता कधी होते तर तो म्हणतो आपला देह स्वभाव जो पापी स्वभाव आहे तो जुगारून दिलेले, ती कातडी जी काढलेली आहे तिथं आपण देवाचे खऱ्या अर्थाने बनले नाही. ते कधी होतं, जेव्हा ख्रिस्तामध्ये तुम्ही मेले गेला, पुरले गेला आणि पुन्हा उठला. म्हणजे देव जो आहे फक्त बौद्धिक रीतीने आपल्याला तारण देत नाही, आपल्याला अनुभविक रीतीने, म्हणजे त्याच्यामध्ये आपली गुलामगिरी पापाची संपते आणि एक नवनिर्मिती म्हणून नव्या इच्छा आकांक्षा, नव देवावर प्रेम, नव ख्रिस्तावर प्रेम, त्याच्या वचनाला अनुसरण्याची इच्छा, सत्यावर प्रेम, ह्या गोष्टी नवीनीकरण होतं तारणाच्या वेळेस. तर पाऊल म्हणतोय तो अनुभव अनुभवांचा अनुभव आहे. मग हे लोक आले आणि म्हटले तुमचं हे झाले का, तुमचं शाब्बात पाळता का, तुम्ही त्यांना सांगायचं तुम्हाला अनुभवांचा अनुभव आलेला आहे का. कोणचा अनुभवांचा अनुभव? हा ख्रिस्ताने दिलेली सुंत झालेली आहे का, ती आमची झालेली आहे, म्हणजे आम्ही ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहोत हे त्याला शिकवायचं. तुमचं पुनरुत्थान झालेलं आहे का मृतातून, ह्या हा अनुभव आलेला आहे का. तुम्ही त्यांच्यावर प्रेशर पाडा, त्यांनी तुमच्यावर प्रेशर पाडता कामा नये. का? कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये. मग मी उदाहरण दिलं माझ्या चर्चमध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण केला गेला आहात. म्हणजे कप जो आहे किंवा ग्लास, समुद्रावर प्लास्टिकचा तरंगत आहे, समुद्र किती आफाड आहे, आणि जेव्हा तो कप त्या समुद्रात बुडवला जातो तेव्हा काय थोड्या पाण्यामध्ये तो बुडवला गेलाय कप, काय त्याला म्हणजे काय कमी आहे का पाण्याची त्या ग्लासला? तसंच विश्वासणारा जो आहे अशा अफाड ख्रिस्तामध्ये, त्याचं गौरव आपण कालच पाहिलं, सगळं काय उत्पन्न करणार त्याच्यामध्ये तुम्ही आहात, म्हणजे ते किती परिपूर्ण झालेला आहात देवाच्या नजरेमध्ये. स्थानिक रीतीने आपण परिपूर्ण झालेला आहोत, तर हे फार महत्त्वाचं सत्य आहे. ह्यामुळं हे जर का आपण शिकवलं मंडळींनी की ख्रिस्तामध्ये तुमचं स्थान काय आहे, मग तुम्ही कधी दुसरी काही इच्छा तुम्हाला लागणार नाही. ख्रिस्तामध्ये सगळ्यात महान सुंता तुमची झाली, ख्रिस्तामध्ये हा पुनरुत्थानाचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि ख्रिस्तामध्ये तो म्हणतो की जे आपल्या विरुद्ध दस्त ऋणपत्रक होतं त्या काळामध्ये, ऋणपत्रक म्हणजे आपले किराणेवाल्याचे कसे आपल्या विरुद्ध ऋणपत्रक ठेवतात, आपण जरी विसरलो 5 रुपये देणं होतं त्यांचं, ते लगेच लिहून ठेवतात. मग मंथ एंडला लगेच येतात, म्हणतात एवढे एवढे कुठं कुठं एवढे एवढे, नाही नाही आम्ही सगळं लिहून ठेवलं. तसंच हे खोटे शिक्षक पण घेऊन येतात की नाही नाही खरंच तुम्ही पूर्ण आहात का देवामध्ये, खरंच मान्य आहात का देवाला, तुम्ही हे केलेलं आहे का, आपण पाहिलं शब्दात ठेवलेलं आहे का, ते केलेलं ते केलेलं का, तुम्हाला स्वप्न दिसलेले आहेत का, देहदंडन तुम्ही करता का, त्याच्यामध्येच खरी विक्ट्री आहे, असं तसं तसं. त्यांना म्हणायचं की माझा जो दस्तऐवज होता तो इतकी सुंदर भाषा आहे तिकडं की ख्रिस्ताने तो फोडला त्याच्या रक्ताने, म्हणजे त्याच्या मृत्यूने ऋणच राहिलं नाही, त्याची त्याने माझं ऋण चुकत केलं तर क्लीन केलं. आणि तो जो दस्तऐवज घेतला आणि तो आम्हाला ठोकला सगळ्यांसाठी पाहा, सगळ्यांनी पाहाव्या, म्हणजे ओपन ओपन त्याने असं केलं, म्हणजे ओपन चॅलेंज दिली जगाला आणि सैतानाला की ह्याच्या ऋणाबद्दल तुला बोलायचं आहे का, माझ्याशी भेट, मी काय केलेलं आहे ते फोडलेलं आहे. आणि तेवढेच नव्हं तर हे लोक जे आहेत ते अशुद्ध आत्म्याच्या किंवा हे जे जगातील शक्त्या आहेत वगैरे वगैरे त्यांच्या भीतीमध्ये असायचे, म्हणून ते तावीज हे ते झाले. मग त्यांना म्हटलेलं आहे की येशूने काय केलेलं आहे, नाडून त्याचा पराभव केला ह्या शक्त्यांचा, आणि त्याचा उघड उघड जयोल उत्सव केलेला आहे. त्या काळामध्ये आपल्या इंडियन आर्मीमध्ये नाही का थोडंसं काश्मीरमध्ये नाही का घमासान काहीतरी झालं, युद्ध झालं, एन्काउंटर झालं, त्या एन्काउंटरमध्ये नाही का 2-3 अतिरेकी मारले तर मग आपल्याला मेडल मिळतं, प्रमोशन मिळतं. पण त्या काळामध्ये हा जल्लोष कधी व्हायचा माहिती आहे का, की एक राजा दुसऱ्या राजाच्या राजधानीमध्ये घुसून डायरेक्ट त्या राजाच्या भोवती दोरी बांधून त्याला पराभव करून त्याला मिरवणुकीतून माग रथाच्या घेऊन यायचे. तसं घेऊन आला तर मग ह्या राजा जो आहे, ह्या राजाचा त्या जनरल जो आहे तो आर्मीचा कॅप्टन, मग त्याला मिरवणूक काढायची आणि जल्लोष करायचे. तर हे शिकवतं आहे आपल्याला बायबल की येशूच्या मृत्यूद्वारे, पुनरुत्थानाद्वारे त्यांनी डायरेक्ट सैतानाच्या कॅम्पमध्ये घुसून विश्वासणाऱ्यांचं सगळं जे आपलं सैतानाला का होळले आपल्यावर, पापामुळं, शापामुळं, आपलं जे ऋण आहे देवा प्रत्यर्थ, त्यामुळं मरण भयामध्ये तो आपल्याला ठेवतो. आणि येशू गेला आणि ते सगळं त्याने कृपसंभावर मोल जे आहे ते दिलेलं आहे. आणि म्हणून देवाने सैतानाला वाटलं की मी येशूचा उघड उघड जय उत्सव आणि अपमान करत आहे त्या क्रूसथांबावर. पण ॲक्च्युली काय झालं की येशूने त्या क्रूसथांबावर सैतानाचा अपमान केला. तर हे सगळं सत्य असेल पाऊल म्हणतो, तर मग ह्या लोकांनी तुमचा न्याय करू नये. तर त्याच्यामध्ये काय काय आलं, एंजिल्स म्हणजे देवदूतांची उपासना, मला दृष्टांत दिसलेला आहे, देवाने मलाच असं शिकवण दिलेली आहे, अशा प्रकारे ते प्रभाव पाडू इच्छितात, आपला न्याय करतात. नाही, आमच्या फाउंडरला असं मिळालेलं आहे, तुम्हाला नाही मिळालेलं गुपित ज्ञान. नाही, आम्हालाच हा मार्ग कळालेला आहे की येशू संख्या आपण हे सगळं देहदंड आणि काय काय 7 दिवस हे केल्यावर, 10 दिवस ते केल्यावर, 10 दिवस बीफ सोडल्यावर, 7 दिवस हे खाल्ल्यावर, मग आपण अजून परिपूर्ण देवासमोर हे सगळं जर का ख्रिस्तामध्ये असेल तर जगिक विचारसरणीनुसार, जगिक विचारसरणी आहे की बीफ न खाल्ल्याने मला अजून आत्मिक विजय मिळेल. तर असं का करतात पाऊल म्हणतो, हे आहे ज्ञानासारखं वाटतं ह्याच्यामध्ये पण सामर्थ्य नाही. कारण मी पण खूप ट्राय केला आमच्या अगोदरच्या मंडळीमध्ये, रात्री रात्र फुल नाईट प्रेयर, पण वचनाचं शिक्षण नसायचं तिकडं की ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत काय आहोत त्याचं काहीच शिक्षण नाही, पण फुल नाईट प्रेयर पवित्रीकरणासाठी. आमचे जे फाउंडर होते त्यांनी मेरीना, हा तुम्हाला जायचं ना, त्यांनी मरीना बीच चेन्नईमध्ये इथपर्यंत पुरलं होतं स्वतःला 3 रात्र वाळूमध्ये पवित्रीकरण, फुल पवित्रीकरण. म्हणजे त्याच्यानंतर मला देवा काही वाईट विचार मोह काहीच नाही. आणि ते क्लेम करायचे तसं की आम्हाला आमचं परिपूर्ण पवित्रीकरण त्या 3 दिवसानंतर झालं. मग आपल्यावर लगेच प्रभाव पडायला लागतो की अरे आपण असं देहदंडन केलं तर. पण आम्ही पण ट्राय केलं तसं, पण काय आहे की दुसऱ्या दिवशी झोप न झाल्यामुळं आम्ही चिडचिडे, अजून आम्ही पापी म्हणजे मोहाला अजून हे व्हायला लागलो. आणि काय 5-7 दिवसानंतर परत मग TV वर काय पाहिलं तर मोह, कोण सिस्टर तिकडं चालले आहेत वेगळाच ड्रेस घातलेला आहे, तर तसंच हृदयासंगती झुंज चालूच आहे. तर पाऊल म्हणतोय ह्या सगळ्यामध्ये हे उत्तर नाही, तर 3 अध्यायामध्ये त्याचं उत्तर देतोय की तुम्ही ख्रिस्ताकडे फोकस ठेवा आणि मग तुम्ही हे सगळे जे इतकं तो आकर्षक वाटेल की ह्या शरीर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दूर सारत राहणार, त्याच्यामध्ये गुपित आहे. तर कलसेचं हे मूळ उद्देश, खोट्या शिक्षणामध्ये असं जगायचं.